जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन बल्लभ गिरीवर धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीरावन चारी यमुना तीरावन चारी जय राधा माधव कुंज बिहारी जय गोपी जन बल्लभ गिरीवर धारी यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन तीरावन चारी यमुना तीरावन चारी जय राधा माधव कुंज बिहारी जय प्रभु पाद जय प्रभु पाद प्रभु पाद जय प्रभु पाद प्रभु पाद प्रभु पाद प्रभु पाद जय जय प्रभु पाद
एक छोटा सा भजन मोने आपन गुरुदेव कृपा बिंदु दिया करो ये दासे तृणापेक्षा तीना गुरुदेव कृपा बिंदु दिया करो ये दासे तृणापेक्षा सकल सहने बल दिया कर निज मन सहिना सकल सम्माना करी थे शकति देह नात यथा यथ तबे तो गाइबो हरि नाम सुखे अपराध हबे हत। कबे न कृपाला भियाए जन कृतार्थ होई बेनाथ। शक्ति बुद्धि न आमी आति दीन कर मोरे आत्मसात। योग्यता विचारे किछु नाही पाही तुमार करुणा सार। करुणा न होइले कांदिया कांदिया प्राण न राखी बुआर। गुरुदेव कृपा बिंदु दिया करो यही दासे तृणापेक्षा दीना। सकल सहने बोल दिया कर निज माने गुरुदेव कृपा बिंदु दिया करो यही दासे तृणापेक्षा दीन।
हे गुरुदेव तुम्ही केवळ एक कृपाबिंदू प्रदान करून या दासाला एका तृणापेक्षा हीन बनवा नीच बनवा। तुम्ही मला अशी शक्ती प्रदान करा की मी सर्व काही सहन करू शकेन आणि स्वतः प्रति मिळणाऱ्या सन्मानांच्या अपेक्षेपासून विमुक्त होऊ शकेन। हे नाथ कृपा करून सर्वांना यथायोग्य सन्मान देण्यासाठी शक्ती प्रदान करा ज्याने मी शुद्ध हरिनाम संकीर्तन करीत राहील व कीर्तनाच्या प्रभावाने माझे सर्व अपराध नष्ट होऊन जाऊ दे। हे नाथ हा दिन किंवा आपली शक्ती अशी कृपा प्राप्त करू कृतार्थ होईल। जरी मी शक्तीहीन बुद्धिहीन आणि अत्यंत दीन आहे तरीही कृपा करून तुम्ही माझा अंगीकार करा। हे नाथ योग्यतेचा विचार केल्यास माझ्यामध्ये काहीच योग्यता नाही म्हणून मला एकमात्र आपल्यावरच करुणेवर विश्वास आहे। जर आपली अहितुकी करुणा माझ्यावर झाली नाही तर मी रुदन करीत माझे प्राण विसर्जन करीन। हरे कृष्ण। ओम नमो भगवते वासुदेवाय। ॐ नमो भगवते वासुदेवाय।
नमो भगवते वासुदेवाय।
ॐ नमो भगवते वासुदेवाय। ॐ ज्ञान्तिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले ಸ್ವಯಂ ರೂಪ ಕದಾ ಮಯ್ಯಂ ದದಾತಿ ಸ್ವಪದಾಂತಿಕಂ ವಂದೇಹಂ ಶ್ರೀಗುರು ಸೀತಾಪದಕಮಲಂ ಶ್ರೀಗುರು ವೈಷ್ಣವಂ ಚ ಶ್ರೀರೂಪಂ ಸಾಗರಜಾತಂ ಸಹಗನ ರಘುನಾಥಮಿತಂ ತಂ ಸಜೀವಂ ಸಾದ್ವೈತಂ ಸಾವಧೂತಂ ಪ್ರೇಜನಾಸಹಿತಂ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯದೇವಂ ಶ್ರೀರಾಧಾಕೃಷ್ಣಪದಾಂ ಸಹಗನಲಲಿತಾ ಶ್ರೀವಿಶಾಖಾನ್ವಿತಂ ಚ ನಮಃ ಓಂ ವಿಷ್ಣುಪದಾಯ ಕೃಷ್ಣಪ್ರೇಷ್ಠಾಯ ಭೂತಲೆ ಶ್ರೀಮತೇ ಭಕ್ತಿವೇದಾಂತ ಸ್ವಾಮೀತಿ ನಾಮಿನೆ ನಮಸ್ತೆ ಸರಸ್ವತೀ ದೇವೇ ಗೌರವಾಣೀ ಪ್ರಚಾರಿಣೇ ನಿರ್ವಿಶೇಷ ಶೂನ್ಯವಾದಿ ಪಾಶ್ಚಾತ್ಯದೇಶತಾರಿಣೇ ನಮೋ ಮಹಾವದನ್ಯಾಯ ಕೃಷ್ಣ ಪ್ರೇಮ ಪ್ರದಾಯತೆ ಕೃಷ್ಣಾಯ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ನಾಮಿನಿ ಗೌರ್ತುಸೇ ನಮ ಹೇ ಕೃಷ್ಣ ಕರುಣಾ ಸಿಂಧೋ ದೀನಬಂಧೋ ಜಗತ್ಪತಿ ಗೋಪೇಶ ಗೋಪಿಕಾಕಾಂತ ರಾಧಾಕಾಂತ ನಮಸ್ತುತೆ ತಪ್ತ ಕಾಂಚನ ಗೌರಾಂಗೀ ರಾಧೇ ವೃಂದಾವನೇಶ್ವರಿ ವೃಷಭಾಣೋ ಸುತೆ ದೇವಿ ಪ್ರಣಮಾಮಿ ಹರಿಪ್ರಿಯೆ ವಾಂಚಾಕಲ್ಪತರುಭಯ ಕೃಪಾಸಿಂಧುಭೈವ ಚ ಪತಿತಾನಾಂ ಪಾವನೇಭ್ಯೋ ವೈಷ್ಣವೇಭ್ಯೋ ನಮೋ ನಮಃ ಜಯ ಶ್ರೀ ಕೃಷ್ಣ ಚೈತನ್ಯ ಪ್ರಭೋ ನಿತ್ಯಾನಂದ ಶ್ರೀ ಅದ್ವೈತ ಗದಾಧರ ಶಿವಾಸಾದಿ ಗೌರಭಕ್ತವೃಂದ ಹರೇ ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ 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 ಹರೇ 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 ರಾಮ 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 ಹರೇ 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 ಕೃಷ್ಣ. ಆಜ್ಚ್ಯಾ ಶನಿವಾರಚ್ಯಾ ಸತ್ಸಂಗಾಮಧ್ಯೆ ಆಪಲ್ಯಾ ಸರ್ವಾಂಚೆ ಸ್ವಾಗತ ಆಹೆ. ತರ ಉದ್ಯಾ ಆಪಣ ಪಾಹತೋ ಉದ್ಯಾ ಪೌರ್ಣಿಮಾ ಆಹೆ ಆಣಿ ವಿಶೇಷ ಕರೂನ್ ಗುರು ಪೌರ್ಣಿಮಾ ಮನೂನ್ ಓಳಖಲಿ ಜಾತೆ. ತರ ಗುರು ಪೌರ್ಣಿಮಾ ನಿಮಿತ್ತ ಆಪಣ ಥೋಡಸ ಗುರುವಿಷಯೀ ಚರ್ಚಾ ಕರೂಯಾ. आणि एक दुखद गोष्ट सांगायची म्हणजे परमपूज्य भक्ती चालू महाराज यांची तब्येत प्रकृती खूपच बिघडलेली आहे. तर आपण त्यांच्यासाठी पण थोडं प्रार्थना करू आणि त्यांनी प्रभुपादांच्या आंदोलनामध्ये खूप मोठं योगदान आहे केलेलं आहे सहकार्य केलेलं आहे. तर परमपूज्य भक्ती चालू स्वामी महाराज हे प्रभुपादांची प्रिय शिष्यापैकी एक आहेत. तर आजचं जे प्रवचन असेल आजचे जे कीर्तन असेल ते आपण त्यांच्या प्रकृती चांगली राहावी ह्यासाठी आपण प्रार्थना करूया. हरे कृष्ण. तर आपण ह्या ज्या भजनामध्ये आपण पाहिलं तर जोपर्यंत व्यक्तीला गुरुची कृपा होत नाही आहे तोपर्यंत तो आध्यात्मिक मार्गामध्ये कधी प्रगती करू शकत नाही आहे. म्हणून जरा जीवाला भगवंतांची कृपा जर प्राप्त करायची असेल तर त्याला अगोदर गुरुची कृपा ही प्राप्त करावी लागते आणि मगच तो काय करू शकतो भगवंतांची कृपा प्राप्त करू शकतो. आणि म्हणून आपण पाहतो की सेव्य भगवान आणि सेवक भगवान जसं आपण पाहतो कृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आणि बलरामजी ह्यांच्यामध्ये तसं बघायला गेलं तर काही अंतर नाही आहे. परंतु श्री प्रभुपाद म्हणतात कृष्ण आणि बलरामामध्ये काही अंतर नाही आहे, फक्त त्यांच्या रंगामध्ये काय फरक आहे. परंतु तेच भगवान हे काय करतायत बलरामजी भगवान श्रीकृष्णांची काय करतायत सेवा करतायत. सेवे भगवान पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण हे काय करतात सेवा स्वीकार करतायत. आणि एक जे भगवंत आहेत अशा भगवंतांची, पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची सेवा करतायत. म्हणून आपण पाहतो ज्यावेळेस बलरामजी आणि भगवान श्रीकृष्ण सगळे गोप बालक हे वृंदावनमध्ये जायचे, आणि वृंदावनमध्ये असताना सगळे वनामध्ये आपल्या आपल्या गाई चारायचे, खेळायचे वगैरे. आणि हे सगळे गोप बालक वृंदावनमध्ये वनामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की खेळ झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण हे थकायचे, आणि थकल्यानंतर हे काय करायचे की बलराम दादा ज्या झाडाखाली बसलेले आहेत त्या झाडाखाली भगवान श्रीकृष्ण जायचे, आणि बलराम दादाच्या मांडीवरती आपलं डोकं ठेवायचे आणि तिथं विश्रांती करायची. मग बलरामजी त्यांचे कधी डोकं दाबायचे, त्यांचे चरण दाबायचे, त्यांचे हात दाबायचे. तर भगवंत स्वतः भगवान हे काय करतायत, बलरामजी ह्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांची सेवा करतायत. तर आपण पाहतो की हे जे बलरामजी आहेत हे काय आहेत, सेवक भगवान आहेत. ते केवळ भगवंतांची सेवा करण्यासाठी ह्या धरतीवरती प्रकट झालेले आहेत, आणि सर्व जीवांना हे दाखवून देत आहेत की कशा प्रकारे आपण भगवंतांची सेवा केली पाहिजे. आणि म्हणून ह्या ठिकाणी साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान जे आहेत त्या ठिकाणी भगवंतांची सेवा करतायत. आणि म्हणून आपण पाहतो या ठिकाणी बलरामजींना देखील आदिगुरु म्हणलं जातं, आदिगुरु. कारण हे काय आहेत, भगवंतांची जे गुरुतत्व आहे हे गुरुतत्वापैकी हे सगळ्या जे गुरु आहेत हे गुरु हे तत्व बलराम जे आहेत. आणि म्हणून जे सगळ्या गुरूंचे जे गुरु आहेत हे काय आहेत, बलराम जे आहेत. म्हणून ह्यांना गुरुतत्व म्हणलेलं आहे. आणि आपण पाहतो की ज्या ठिकाणी वृंदावनमध्ये अनेक गोप बालक असायची आणि वृक्ष असायचे, नद्या असायच्या, तर हे काय, हे सगळं भगवंतांची सेवा करायची. तर आपण पाहतो की वृक्ष भगवंताला नमस्कार करायचे. ज्यावेळेस ते वृंदावनामध्ये जायचे तर फळांनी फुलांनी काय व्हायचे, हे गच्च भरलेले असायचे आणि ते असे झुकलेले असायचे झाडं सगळे. तर भगवान श्रीकृष्ण आणि बलरामजी दादांना भगवान श्रीकृष्ण म्हणतात की बलराम दादा, ही जे वृक्ष आहेत हे वृक्ष कसे आहेत, हे तुमच्या स्वागतासाठी काय केलेले आहेत, झुकलेले आहेत. परंतु या ठिकाणी आपण पाहतो हे जे वृक्ष आहेत, मग ते वृक्ष असतील, लता असतील, वेली असतील, ढग असतील, नद्या असतील, हे सगळे जीव आहेत. तर हे सगळे जीव भगवंतांची काय करत असतात, ही सेवा करत असतात. आता ज्यावेळेस वनामध्ये भगवान श्रीकृष्ण जायचे तर ढग देखील काय करायचे, भगवंतांची सेवा करायचे. तर ढग आपण पाहतो वनामध्ये कधी कधी भगवंताला ऊन लागायचे, तर ऊन भगवंताला लागू नये म्हणून हे ढग काय करायचे, सूर्याच्या समोर यायचे. आणि जसं सूर्याच्या समोर आलं तसं भगवंताला काय व्हायची, खाली सावली पडायची. तर अशा प्रकारे सगळे हे जीव आहेत अशा प्रकारे भगवंतांची ही सेवा करायचे वृंदावनामध्ये. आणि म्हणून स्वतः या ठिकाणी जे बलरामजी आहेत, हे बलरामजी साक्षात भगवान श्रीकृष्णांची हे काय करतात, शिवकृपामध्ये, मग त्यांचं कधी बेड बनतील, कधी आनंद शेष रूपामध्ये त्यांचं बेड म्हणून सेवा करतील, मृदंग करताल, ही जी वाद्य आहेत हे साक्षात कधी अल्टर पाहतो आपण, ही अल्टर जे आहे हे देखील काय आहे, बलरामाचं एक रूप आहे. म्हणून ही बलराम जे आहेत अशा प्रकारे भगवंतांची काय करतात, असल्या रूपामध्ये सेवक रूपामध्ये येऊन ते काय करतात, भगवंतांची सेवा करतात. तर आपण पाहतो की जसं व्यासपीठ म्हणल्यानंतर हे व्यासदेवांचा अधिकार मानला जातो. का बरं, कारण व्यासदेवांनी अनेक ग्रंथ लिहिले, जसं महाभारत म्हणा, रामायण म्हणा, किंवा उपनिषद म्हणा, किंवा पुराण म्हणा, इतिहास म्हणा, अशा अनेक 108 उपशून्य दशे वगैरे लिहिली. तर जेवढं काही ज्ञान लिहिलेलं आहे या ठिकाणी, जे काही ज्ञान आहे या भौतिक जगामध्ये, हे सगळं व्यासदेवांच्या कृपेनं आहे. आणि म्हणून एखादा व्यक्ती व्यासपीठावरती असतो तर तो व्यासदेवांचा अधिकार मानला जातो, कारण त्यांचंच हे काय उच्चिष्ट आहे, व्यास उच्चिष्ट आहे. आणि म्हणून आपण पाहतो की भागवतकार करताना आपण व्यासपीठावरती आमंत्रण करतो किंवा काही काही मोठे लोक असतात राजकारणी लोक त्यांचे लगेच व्यासपीठाचं वर्णन वगैरे करतात. तर व्यासपीठ म्हणल्यानंतर व्यासदेवांचा अधिकार येतो. तसंच ज्यावेळेस आपण गुरु म्हणतो गुरु गुरु म्हणल्यानंतर गुरुतत्व म्हणल्यानंतर गुरु म्हणल्यानंतर सगळं श्रेय कोणाला जातं आदी गुरु जे आहेत बलरामजी यांना जातं. कारण सगळ्या गुरूंचे गुरु कोण आहेत हे बलरामजी आहेत म्हणून हे गुरु आदिगुरु हे आहेत बलरामजी. म्हणून तीन प्रकारचे गुरु आहेत पथप्रदर्शक गुरु शिक्षा गुरु आणि दीक्षा गुरु हे तीन प्रकारे गुरु आहेत. जसं आपण पाहतो पथप्रदर्शक गुरु हे जे गुरु आहेत जसं आपण पाहतो आपल्याला जर कोणी पहिल्यांदा कृष्ण भावनेमध्ये आला असेल कोणी भगवद्गीता दिला असेल कोणी मार्गदर्शन केलं असेल तो देखील आपला काय आहे गुरु आहे. त्याने आपल्याला एक मार्ग दाखवलेला आहे आध्यात्मिक मार्ग दाखवलेला आहे म्हणून तो गुरु आहे. आणि दुसरा आहे शिक्षा गुरु. आता शिक्षा गुरु म्हणल्यानंतर आपण पाहतो की जे आपण आपले माता पिता असू शकतात आपले शिक्षक आपले बंधू किंवा जो कोणी आपल्याला ह्या भौतिक जगातलं जे काही ज्ञान देतं ते आपले गुरु आहेत. म्हणून शिक्षा गुरु आणि प्रथमर्ष गुरु हे अनेक असू शकतात भरपूर असू शकतात परंतु दीक्षागुरु मात्र एकच असू शकतात. आणि म्हणून दीक्षागुरु अशा गुरूंची कृपा आपण प्राप्त करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून दीक्षागुरु हा एकच असावा. म्हणून आज समाजामध्ये पाहतो की लोक जर ह्या दीक्षा ह्या गुरुची जर कृपा आपल्याला प्राप्त नाही झाली तर ते लगेच काय करतात दुसऱ्या गुरूंची दीक्षा घेण्यासाठी तयार होतात किंवा दुसरा तिसरा अशा अनेक प्रकारे गुरु बदलत असतात. परंतु दीक्षागुरु हा केवळ एकच असावा. दीक्षागुरु पण ज्या गुरुकडून दीक्षा घेतलेली आहे त्या गुरूंकडून आपण एकच गुरु असा दीक्षा असावा. म्हणून अशा गुरुप्रती आपली श्रद्धा असणं हे फार गरजेचं आहे. म्हणून शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की यस्य देवा परा भक्ती यथा देवे तथा गुरु तस्यन्ते कथिता ही अर्थम प्रकाशन्ते महात्मना. भगवंतावरती आणि जे आध्यात्मिक गुरु आहेत यांच्यावरती पूर्ण विश्वास आहे. ज्या व्यक्तींचा भगवंतावरती आणि आध्यात्मिक गुरुवरती पूर्ण विश्वास आहे अशा महान आत्म्यांना हृदयातूनच काय होतं वैदिक ज्ञानांचा साक्षात्कार होतो. केवळ गुरुवरती काय ठेवल्यानं श्रद्धा ठेवल्यानं बघू शकतो आपण इतका मोठा एखाद्या व्यक्तीला लाभ मिळतो. केवळ भगवंतावरती आणि गुरुवरती एखाद्या व्यक्तीची जर गाढ श्रद्धा असली तर वैदिक ज्ञानाचं जे सार आहे किंवा वैदिक ज्ञान आहे त्याच्या हृदयामध्ये काय होतं प्रकट होतं त्याला साक्षात्कार होतो केवळ गुरुच्या कृपेने. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे अशा आध्यात्मिक गुरुवरती आपली श्रद्धा ठेवलं पाहिजे. म्हणून आपण पाहतो की ज्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू हे काशीमध्ये प्रचार करत असतात हरिनाम संकीर्तन करत असतात आणि त्या ठिकाणी कीर्तन करत असताना प्रकाशानंद सरस्वती त्या ठिकाणी त्यांना भेटतात आणि ते म्हणतात की हे गोसाई हे संन्यासी तुम्ही तर का आहात हे संन्यास घेतलेला आहात तुम्ही तर यंग आहात आणि तुम्ही केवळ रस्त्याने काय करत चाललेला आहात कीर्तन करत चाललेला आहात पण तुम्ही तर आता काय केलं पाहिजे वेद अध्ययन केलं पाहिजे शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे पठन केलं पाहिजे तपस्या केली पाहिजे अशा प्रकारे जप तप केला पाहिजे अशा प्रकारे ते तपस्या करण्यासाठी वगैरे सांगत असतात. विशेष करून वेदांचं अध्ययन करण्यासाठी ते सांगत असतात. भरपूर ज्ञान तुम्ही काय केलं पाहिजे ग्रहण केलं पाहिजे अशा प्रकारे ते सांगत असतात. परंतु चैतन्य महाप्रभू ते म्हणतात की प्रभु कहे शुन श्रीपाद इहार कारणे गुरु मोर मूर्ख देखी करील शासन. ते म्हणतात की हो श्रीपाद की माझ्या गुरुनी मला सांगितलेलं आहे तू एक मूर्ख आहेस आणि तुला कुठल्याही प्रकारचं शास्त्राचं मर्म तुला शास्त्राचं काही तुला कळणार नाही. आता या ठिकाणी चैतन्य महाप्रभूची नम्रता या ठिकाणी आपण बघू शकतो की पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत आणि ते म्हणतात की मला माझ्या गुरुनी काय म्हणलेले मूर्ख म्हणलेले. आता एखादा व्यक्ती जर भरपूर शिकलेला असेल एखादा मॅनेजर असेल एखादा डॉक्टर असेल इंजिनियर असेल त्याला म्हणलं की तू एक मूर्ख आहेस तर त्याला किती राग येईल, है ना? परंतु ह्या ठिकाणी आपण पाहतो जे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत असून देखील ते म्हणतात की माझ्या गुरुनी मला काय म्हणलेले, मूर्ख आहे, म्हणून मी मूर्ख आहे, तू काय कर, केवळ हे हरिनाम संकीर्तन कर. आणि म्हणून चैतन्य महाप्रभू आपल्या गुरुची आज्ञा पालन करण्यासाठी काय करायचे, कीर्तन करायचे, संकीर्तन करायचे, नामजप करायचे. तर हा आहे गुरुवरती विश्वास. चैतन्य महाप्रभूचा इतका विश्वास होता, त्यांना चैतन्य महाप्रभूंना त्यांच्या गुरुने सांगितलं तू जा हरिनाम संकीर्तन कर. आणि चैतन्य महाप्रभूंनी ही गुरुची वाणी ऐकल्यानंतर त्यांनी काय केलं, संपूर्ण हरिनाम संकीर्तन हे चालू केलं. आणि म्हणून आपण पाहतो आज त्यांच्याच कृपेने संपूर्ण जगभरामध्ये काय होते, संकीर्तन होते. तर श्री रूपात चैतन्य चरितामृत मध्ये तात्पर्यामध्ये लिहितात की जसं चैतन्य महाप्रभूने त्यांच्या गुरुवरती विश्वास ठेवून हे हरिनाम संकीर्तन सुरुवात केली, त्याच प्रकारे मी देखील माझ्या गुरुवरती विश्वास ठेवून काय केलेले, हरिनाम, जे हरे कृष्ण आंदोलन आहे, श्री गौर नीताय की जय, राधा गोंदे भगवान की जय. तर श्री प्रभुपाद म्हणतात की जसं चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलन सुरू केलं त्यांच्या गुरुवरती विश्वास ठेवून, त्याच प्रकारे मी देखील माझ्या गुरुवरती विश्वास ठेवून काय केलेले, हे हरे कृष्ण आंदोलन जे आहे हे आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आपण पाहतो आज संपूर्ण जगभरामध्ये प्रभुपादांच्या कृपेनं काय होतं, हे हरिनाम संकीर्तन चालतं, किंवा हे हरिकृष्ण मुव्हमेंट आहे संपूर्ण जगभरामध्ये गीता भागवताचा काय करते, प्रचार करते. तर प्रभुपाद ह्या ठिकाणी दाखवून देत आहेत की एखाद्या व्यक्तीची जर गुरुवरती श्रद्धा असेल तर त्या गुरुच्या श्रद्धेवरती तो व्यक्ती किती मोठं कार्य करू शकतो. आपण पाहतो की पाश्चात्य देशामध्ये प्रचार करणं किंवा आज भौतिक जगामध्ये देखील आपण पाहतो इतकी आपल्याला सर्व काही सुखसुविधा आहेत, सगळं काही आहे, तरी पण प्रचार करणं हे फार किती कठीण जातं, किंवा एखादा भक्त जरी बनवायचं म्हणलं तर किती त्याला कष्ट घ्यावे लागतात. म्हणून भक्तिनाथ ठाकूर म्हणायचे एखाद्याला जर भक्त बनवायचं असेल तर काय, एक बॅरेलभर रक्त आठवावं लागतं, इतकं त्याला कष्ट घ्यावे लागतात, त्याला एक मार्गदर्शन करावं लागतं, त्याला समजावं लागतं, सांगावं लागतं, सगळं काही लक्ष ठेवावं लागतं त्याच्याकडं. तर इतकं ह्या भौतिक जगामध्ये कष्ट घ्यावं लागतं बघू शकतो एक भक्त बनवण्यासाठी. तर विचार करा प्रभुपादांच्या कृपेने आज संपूर्ण जगभरामध्ये काय होत आहेत, भक्त बनलेले आहेत. तर ही आहे गुरुश्रद्धा. तर विश्वास हा फार गरजेचा आहे आणि म्हणून भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी आठ काय दिलेले आहेत, स्टेप दिलेले आहेत, आठ हे आहेत. म्हणलेले की अधोश्रद्धा तथा साधुसंग भजन क्रिया अनर्थ निवृत्ती निष्ठा रुची भाव आणि प्रेम. तर ही भक्तीमध्ये प्रगती करण्यासाठी काय आठ स्तर आहेत. तर व्यक्तीकडं पहिलं काय असलं पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे, अधोश्रद्धा. जर त्याच्याकडे श्रद्धा असेल तर पुढचं सगळं काही व्यवस्थित होतं. जर त्याची श्रद्धामध्ये जर गडबड असेल, जर श्रद्धा नसेल त्याच्यावर, तर पुढची पायरी चुकत जाते. आणि म्हणून अधोश्रद्धा, ज्यावेळेस व्यक्तीकडे श्रद्धा असते तर त्याच्या आपोआप काय करतो, श्रद्धेमुळे अधोश्रद्धा तथा साधुसंग, श्रद्धा असल्यामुळं साधूंच्या संगतीमध्ये येतो. आणि साधूची संगत केल्यामुळं काय होतं, अधोश्रद्धा तथा साधुसंग भजन क्रिया, ज्यावेळेस तो भक्तांच्या संघामध्ये येतो त्यावेळेस काय करतो, आपोआप हरिनाम घ्यायला लागतो, शास्त्रांचं वाचन करतो, भजन क्रिया भजन करतो, तो नामजप करतो. आणि त्याच्यानंतर जसं जसं व्यक्ती हळूहळू नामजप करतो, शास्त्रांचं अध्ययन करतो, तर आपल्या हृदयामध्ये जे अनर्थ आहे, अनर्थ निवृत्ती, तर अनर्थ निवृत्ती हे काय होते, हळूहळू नष्ट होऊ लागते. तर विचार करायच्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अनर्थ निवृत्ती काढणं इतकं सोपं नाही आहे. हृदयामधली अनर्थ निवृत्ती, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, हे आपल्या कित्येक जन्माचं आहे आणि ही एक जन्माचं नाहीये, करोडो लाखो जन्मांचं हे काय आहे, अनर्थ निवृत्ती आपल्या हृदयामध्ये आहे किंवा आपल्या हृदयामध्ये सगळं पाप आहे. तर हे हळूहळू भजन केल्यामुळं काय होतं, नष्ट होतं. आणि ज्यावेळेस हे अनर्थ निवृत्ती नष्ट होते त्यावेळेस निष्ठा येते. तर जे काय आपण साधना करतो सेवा करतो त्याच्यामध्ये काय येते, निष्ठा येते आणि रुची येऊ लागते, करावं असं वाटतं आणखीन आणखीन. जसं एखाद्या व्यक्तीला भूक लागलेली आहे जर थोडं खायला दिलं तर तो आणखीन काय करतो, अपेक्षा करतो खाण्याची, तसं त्याला रुची वाढते त्याच्यामध्ये. आणि नंतर मग काय होतं, भाव आणि मग शेवटी प्रेम हे त्याला प्राप्त होतं. तर हे व्यक्तीला काय केलेले आहेत, हे आठ जे स्तर आहेत दिलेले आहेत. म्हणून श्रद्धा आपली विकसित करणं किंवा श्रद्धेला गाढ करणं हे फार गरजेचं आहे. म्हणून श्रील प्रपाद श्रीमद भगवद्गीतेच्या एका तात्पर्यामध्ये म्हणतात, ज्याची जितकी श्रद्धा दृढ आहे तितका तो भक्तीमध्ये काय आहे, अधिक प्रगती आहे, प्रगत तो प्रगत भक्त आहे. म्हणून ज्याची श्रद्धा गाढी आहे तो अधिक भक्त प्रगत आहे. आता कोणी म्हणलं मग आता माझ्याकरता श्रद्धा नेहमी आपण म्हणल्या श्रद्धेचा कशा प्रकारे विकास करू शकतो, तर श्री प्रपाद म्हणतात की ज्याची श्रद्धा आहे अशा भक्तांचा आपण काय केला पाहिजे, संग केला पाहिजे. आणि ज्यावेळेस ज्याची ज्या भक्तांची श्रद्धा दृढ आहे भगवंतावरती भक्तांवरती अशा भक्तांचा संग केल्यानं काय होतं, आपली देखील श्रद्धा ही काय होते, दृढ होते. म्हणून अशा भक्तांच्या दृढ संघाच्या भक्तांच्या संघामध्ये त्याची संगती करणं हे फार गरजेचं आहे, आपले देखील आपोआप दृढ श्रद्धा होते. म्हणून आपण पाहतो ही जी परंपरा आहे गुरु परंपरा, ही परंपरा गुरुवरती श्रद्धा ठेवणं हे फार गरजेचं आहे. कारण गुरु हे भगवंतांचे काय आहेत, प्रतिनिधी आहेत, त्यांचे गुरु, गुरूंचे गुरु, परम गुरु, असे हे फार गुरु शिष्य परंपरा हे आलेली असते. आणि ही परंपरा एका काय आहे, म्हणून ती भगवंतांची जी कृपा आहे ना, हे भगवंतांची कृपा आपणाला त्या परंपरेद्वारे आपल्याला मिळत असते. आणि आपलेली आपली जी श्रद्धा आहे ही आपली श्रद्धा जर आपल्या गुरुवरती नसेल किंवा परंपरेवरती नसेल शास्त्रावरती नसेल किंवा जे काय आपण साधना करतो सेवा करतो भजन करतो ह्याच्यावरती श्रद्धा नसेल तर काय होतं की मधी मधी कनेक्शन तुटलं जातं. जसं आपण पाहतो जरा लूज कनेक्शन असेल, लूज कनेक्शन असलं तर काय होतं, लाईट असं मिचमिच करायला लागते, बंद चालू होते. तर आपली श्रद्धा देखील काय तसंच आहे. जर आपली श्रद्धा कमकुवत असेल तर आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो कधी कधी समस्या येतात, संकट येतात किंवा कधी कधी दुःख येतं. त्यावेळेस वाटतं अरे मी इतकी वर्ष सेवा करत आहे, भजन करत आहे, नामजप करत आहे, तरी पण माझ्या जीवनामध्ये इतकं का बरं दुःख, मी तर कुणाचा वैष्णव अपराध करत नाहीये, मी तर भगवंताची इतकी सेवा करतो, तरी पण माझ्या जीवनामध्ये का बरं एवढं दुःख येतं. तर अशा प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येऊ शकतात. आणि म्हणून आपली जे गुरु कनेक्शन जी गुरु परंपरा आहे ह्याच्याची जरा कनेक्शन म्हणजे जरा व्यवस्थित कनेक्शन असेल, लूज कनेक्शन न ठेवता जर आपलं कनेक्शन जबरदस्त असेल म्हणजे व्यवस्थित असेल तर आपली श्रद्धा कधीही विचलित होत नाहीये, डळमळीत होत नाहीये. आणि म्हणून हे काय आहे, प्रत्येक जे गुरु आहेत त्यांच्या गुरुशी संपर्कामध्ये आहेत, त्यांचे गुरु तुम्ही असे करत करत भगवान श्रीकृष्णापर्यंत ही नेते. जसं राधा गोपीनाथ प्रभू त्यांच्या प्रवचनामध्ये उदाहरण देतात की लाईटचं आहे ना, आपण पाहतो ही लाईटचे पोल आहेत हे कुठून आलेले आहेत, जे ज्या ठिकाणी वीज बनली जाते, ज्या ठिकाणी धरण असेल त्या धरणावरती वीज बनते, त्या धरणाहून ते काय होतं, ती वीज इथं आपल्या घरापर्यंत आलेली असते. परंतु त्याची पॉवर कसे कमी करत 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 प्रत्येक पोल आणलेला आहे, नंतर मोठी लाईन आलेली आहे, त्याच्यानंतर छोटी, असं करत 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 आपल्या घरापर्यंत काय केलेलं आहे, आपण 15 वॅटचा बल्ब लावू शकतो आहे ना, 20-25 वॅटचा बल्ब लावू शकतो, 100-200 वॅट लावू शकतो आपण. परंतु आपण पाहतो मोठी पॉवर हाऊसमध्ये काय असते, मोठी तिथं काय असतं, मोठी वीज निर्माण होते है ना, आणि तीच भगवंतांची कृपा जी आहे ह्याच गुरु परंपरेद्वारे आपल्यापर्यंत आलेली असते. आणि म्हणून अशा परंपरेमध्ये संपर्कात राहणं हे फार गरजेचं आहे. आणि ही संपर्क राहणं म्हणजेच काय, श्रद्धा आहे. श्रद्धा असेल तरच आपण संपर्कामध्ये असू शकतो. जर श्रद्धा आपली डळमळीत श्रद्धा असेल, श्रद्धा आपली कमकुवत असेल, तर कनेक्शन कधीही तुटू शकतं. आणि ज्यावेळेस कनेक्शन तुटलं जातं, सगळं काही सेट तयार आहे पण कनेक्शन न दिल्यामुळं काही उपयोगाचं नाही आहे. आणि म्हणून गुरु परंपरेशी श्रद्धेचं कनेक्शन असणं हे फार गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो की अशा गुरु शिष्य परंपरेंची कृपा प्राप्त करण्यासाठी आपणाला भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला गुरूंची कृपा ही प्राप्त करणं ही फार गरजेचं आहे. मग आता आपण पाहतो जर भगवंतांची कृपा ही प्राप्त करायची असेल तर भगवंतांनी त्यांच्या मुख्य हे चार संप्रदाय दिलेले आहेत. आणि ह्या चार संप्रदायाद्वारे व्यक्ती काय करू शकतो, भगवंतांची कृपा हे प्राप्त करू शकतो. तर चार संप्रदाय असे आहेत, स्त्री संप्रदाय, कुमार संप्रदाय, रुद्र संप्रदाय आणि ब्रह्ममध्व गौडी वैष्णव संप्रदाय. ही चार संप्रदाय आहेत. आणि ह्या चार संप्रदायामध्ये व्यक्ती कोणाकोणीही काय करू शकतो, दीक्षा घेऊ शकतो. कुणाही कुठल्याही गुरुकडून दीक्षा घेऊन तो आपलं काय करू शकतो, भगवंतांची जी कृपा आहे ती प्राप्त करू शकतो. परंतु भगवंतांनी हे मान्यता प्राप्त चार संप्रदाय दिलेले आहेत. ह्या चार संप्रदायाद्वारे व्यक्ती काय करू शकतो, भगवंतांची कृपा प्राप्त करून पुन्हा भगवंतांच्या धामाला जाऊ शकतो. तर ही संप्रदाय अशा प्रकारे आहेत. आणि प्रत्येक संप्रदायाचे आचार्य देखील आहेत. म्हणून जर एखादा व्यक्ती कोणी म्हणेल की मी संप्रदायामध्ये नाहीये पण मी गुरुकुल दीक्षा घेतलेली आहे, तर शास्त्र सांगतं की अशा व्यक्तीचं जप किंवा तप त्याला लाभ मिळत नाही. म्हणून म्हणलेलं आहे, पद्मपुराणामध्ये सांगितलेलं आहे, संप्रदाय विनाय विनाय मंत्रस्ते निष्फलमता. जर एखादा व्यक्ती संप्रदायामध्ये जर त्यांनी दीक्षा घेतलेली नसेल, योग्य परंपरेमध्ये जर नसेल, योग्य परंपरेमध्ये जर दीक्षा घेतलेली नसेल, तर त्याला त्याचं काही फळ मिळत नाहीये. म्हणून निष्फलमता म्हणलेलं आहे. मग तो जर योग्य परंपरेमध्ये जर नसेल मग त्यांनी त्याला त्याचं फळ मिळत नाही. म्हणून भगवंतांची कृपा प्राप्त करण्यासाठी अशा प्रकारे गुरूंच्या परंपरेमधूनच आपण काय केलं पाहिजे, जे भगवंतांनी दिलेलं आहे त्याच्यातूनच आपण काय केलं पाहिजे, भगवंतांची कृपाही प्राप्त करू शकतो. आता आपण पाहतो की दीक्षेचा अर्थ काय. ज्यावेळेस आपण संप्रदाय राहतो, आपली दीक्षा केली जाते किंवा दीक्षा होळी आपण घेतो, तर परमपूज्य सत्स्वरूप महाराज त्यांच्या जपाया पुस्तकामध्ये वर्णन करतात की ज्यावेळेस गुरु काय करतात, शिष्याला दीक्षा देतात, तर ज्यावेळेस शिष्य दीक्षा घेतो त्यावेळेस शिष्य दीक्षा काले गुरु करे आत्मसमर्पण. म्हणजे गुरुला शिष्य जो आहे, शिष्य पूर्णपणे आत्मसमर्पण झालेला असतो. त्याने आपलं संपूर्ण तन मन धन सगळं काही गुरूंच्या चरणावरती अर्पण केलेलं असतं, भगवंतांच्या चरणावरती अर्पण केलेलं असतं. आणि म्हणून तो जीव काय करतो, आपल्या शरीराद्वारे, आपल्या मनाद्वारे, आपल्या धनाद्वारे गुरुची सेवा करतो. परंतु ह्या ठिकाणी गुरु हे काय करतात, त्याला मंत्राद्वारे काय करतात, त्याला मंत्र देतात आणि त्याची दीक्षा करतात. पण सत्स्वरूप महाराज सांगतात की गुरु मंत्राद्वारे जीवाची आध्यात्मिक चेतना जागृत करतात. ज्यावेळेस गुरु एखाद्या जीवाला दीक्षा देतात, है ना, माळ देतात, त्याला नाव देतात, मंत्र देतात, तर असा जो हा जीव आहे तर त्याची जी चेतना आहे आध्यात्मिक चेतना, तर जप केल्यानं तप केल्यानं आपली आध्यात्मिक चेतना काय होते, जागृत होते. आणि म्हणून गुरु आपल्याला काय करतात, दीक्षा देतात. तर सत्स्वरूप महाराज सांगतात की अशा प्रकारे गुरु काय करतात, त्या जीव काय झालेला आहे, तो झोपलेला आहे. आता कोणी म्हणेल की आम्ही तर झोपलेला नाही आहे ना, म्हणून आपण पाहतो की आध्यात्मिक दृष्ट्या काय आहेत, भौतिकदृष्ट्या कोणी झोपलेलं नाही आहे, परंतु सर्व काही काय आहेत, आध्यात्मिकदृष्ट्या सगळे झोपलेले आहेत. म्हणून आपण पाहतो या भौतिक जगामध्ये लोक काबड कष्ट करण्यासाठी दोन दोन अडीच अडीच वाजता उठत आहेत. म्हणून जसं काही वर्षापूर्वी एक मंडईमध्ये मला एक व्यक्ती म्हणत होता की महाराज, मी गेली 35 वर्ष 2:30 उठतोय. कसाठी? सब्जीचं मार्केट 2:00-2:30 रात्री सुरू होत लिलाव. तर गेली 35 वर्ष हा व्यक्ती काय करतो आहे, 2:30 उठतोय. विचार करा, एखादा साधक तो देखील उठत नाहीये इतक्या लवकर, परंतु हा व्यक्ती गेली 35 वर्षापासून केवळ भौतिक कार्य करण्यासाठी 2:30 उठत आहे. म्हणून म्हणलेले की भौतिकदृष्ट्या कुणीही आळशी नाही आहेत, परंतु आध्यात्मिक दृष्ट्या कसे आहेत, हे सर्व आळशी लोक आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की जे वैष्णव आचार्य आहेत ते म्हणतायत त्यांच्या भजनामध्ये की जीव जागो गौराचंद्र बोले, कोथा निद्र माया जाओ पिशाचिरे कोले. तर हा जीव जो आहे, हा जीव मायेच्या कुशेत झोपलेला आहे, आणि म्हणून अशा जीवाला गुरुदेव काय करतायत, उठवतायत. उठवून त्याला काय करतायत, त्याची आध्यात्मिक चेतना जी आहे जागृत करतायत. आणि म्हणून हे गुरु आपल्याला अशा प्रकारे हे मार्गदर्शन करत असतात. आणि म्हणून पाहतो की भगवंतांची जी कृपा आहे, हे भगवंतांच्या कृपेपेक्षा गुरुची कृपा ही फार अधिक महत्वाची आहे. जसं आपण पाहतो की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर गुरुअष्टकमध्ये वर्णन करतात की संसार दावा नडढीढ लोका प्राणाय कारुण्य घना घनात्व प्राप्तस्य कल्याण गुणानुभस्य वंदे गुरुसे चरणारविंद. तर ह्या भौतिक जगामध्ये काय आहे, संसार दावा, हे भौतिक जग आहे, या भौतिक जगाला दावानल म्हणलेले, आणि या ठिकाणी अग्नी लागलेली आहे. आता विचार करा की ज्यावेळेस वनामध्ये किंवा जंगलामध्ये आग लागते, त्यावेळेस ती किती भयंकर असते, त्याला कोणी विझवू शकत नाहीये. त्याला विझवायचं असेल तर त्याला काय होतो, खूप मोठा मुसळधार पाऊस पडावा लागतो, तरच अशी आग विझली जाते, नाही ते विझू शकत नाहीये. तसं आपण पाहतो की भगवान श्रीकृष्ण जे आहेत, हे कृष्ण करुणा सिंधू, हे कृष्ण करुणा सिंधू, भगवान श्रीकृष्ण हे करुणाचे सागर आहेत, सिंधू आहेत, परंतु ह्या ठिकाणी वनवा लागलेला आहे. पण भगवान श्रीकृष्ण देखील काय करू शकत नाही आहे, कारण त्या ठिकाणी कृपेचा सागर आहे त्या ठिकाणी, परंतु इथली वनवा जी आहे, हे वनवा विझू शकत नाही आहे. त्यासाठी गुरु हे काय करतायत, त्या समुद्रातलं जे पाणी आहे त्याचं काय करतायत, बाष्प बनवतायत. बाष्प करून त्याचे ढग बनवतायत, आणि ढग बनवून ते काय करतायत, म्हणून आपण पाहतो की जंगलामध्ये, डोंगरामध्ये, समुद्रामध्ये, वाळवंटामध्ये, शहरामध्ये, गावामध्ये सगळीकडं वर्षाव करतायत, हे गुरुदेव आहेत. आणि ही गुरुची कृपा जी आहे, पौसाद्वारे गुरुची कृपा येते आणि सगळा दावांना काय होतो, शांत होतो. तर पाहतो आपण की हे गुरु आहेत, की म्हणून म्हणलेलं आहे की भगवंतापेक्षाही गुरुची कृपा हे सर्वश्रेष्ठ आहे. त्या ठिकाणी आपण पाहतो समुद्राचं पाणी आहे तिथं, त्या ठिकाणी मोठा तलाव आहे, परंतु कृष्ण देखील काय करू शकत नाहीये. परंतु हेच गुरुदेव आहेत, त्याच भगवान श्रीकृष्णांची कृपा हे काय करतायत, बाष्प रूपामध्ये बनवत आहेत आणि घेऊन सर्व जीवांना देत आहेत. ते बघत नाहीत की हा योग्यतेचा आहे का हा योग्यतेचा आहे, कुणी योग्य असो किंवा नसो ते काय करतायत, भेदभाव करत नाहीयेत, ते सगळ्यावर कृपा हे करत राहतात. जसं पाऊस कधी पडताना ते कधी भेदभाव करत नाहीये. आता समुद्रावर पाऊस पडायची काय आवश्यकता आहे, तरी पण समुद्रावरती, डोंगरावरती, नद्या सगळीकडे पाऊस पडतोच, है ना. तसंच गुरु हे काय करतात, आपल्या कृपेचा वर्षाव आहेत, ते बघत नाहीत, कुणावर भेदभाव करत नाहीयेत, ते कृपेचा वर्षाव करत असतात. आणि म्हणून ज्या ठिकाणी जो जीव अधिक श्रद्धेनं आहे, श्रद्धेनं त्यांचं उपदेशांचं पालन करतो, त्यांच्या आज्ञेचं पालन करतो, तर अशा जीवाला काय होतं, अशा गुरूंची कृपाही प्राप्त होते. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की गुरुची कृपा या ठिकाणी आहे. तर जीवनामध्ये गुरुची कृपा असणं हे फार गरजेचं आहे. जर अध्यात्मामध्ये प्रगती करायची असेल तर गुरुला प्रसन्न केल्याशिवाय आपण अध्यात्मामध्ये प्रगती करू शकत नाही आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपण पाहतो गुरु हे फार महत्वाचे आहेत. जर जीवावर जर गुरुची कृपा झाली तर तो जीव ह्या भौतिक जगातून काय होतो, मुक्त होतो. आता विचार करा की जर जीवावरती जर गुरुची कृपा झाली तर तो ह्या भौतिक जगातून तो जीव मुक्त होऊ शकतो. आता गुरुची जी कृपा आहे, ही गुरुची कृपा कशा प्रकारे होऊ शकते? जर एकदा गुरुची कृपा झाली मग त्याच्या त्या जीवाच्या जीवामध्ये कितीही जरी कमतरता असली तर तो काय होतो, त्याचा नित्यच उद्धार होतो. म्हणून शास्त्रामध्ये म्हणलेलं आहे की मुकोम करोती वाचालम पंगोम लंगा येते गिरी यत कृपा हा तम म्हणजे श्री गुरु दिन तारीने. तर एखाद्या जीवावरती गुरुची कृपा झाली तर काय होतो, मुका व्यक्ती बोलू शकतो, आंधळा व्यक्ती बघू शकतो, पांगळा व्यक्ती पर्वत पार करू शकतो. मुकोम करोती वाचन पंगोम लंगा येते गिरी यत कृपा हा तम म्हणजे श्री गुरु दिन तारीने. तर लंगडा व्यक्ती चालू शकतो, पर्वत पार करू शकतो. तर अशा प्रकारे ही गुरुची कृपा म्हणलेली आहे. तर इतकी गुरुची कृपांचं महत्व सांगितलेलं आहे. आणि म्हणून गुरुची कृपा आपल्याला कुठल्याही प्रकारे मिळू शकते, कशाही द्वारा आपल्याला गुरुची कृपा मिळते. गुरुची कृपा मिळवणं हे फार गरजेचं आहे. तर आपण पाहतो की जे नरोत्तमदास ठाकूर आहेत, हे नरोत्तमदास ठाकूर गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण पाहतो वृंदावनमध्ये लोचनदास ठाकूर, बरोबर. तर लोचनदास ठाकूर यांची काय करतात, सेवा करतात, यांच्याकडून दीक्षा मिळवण्यासाठी, है ना. म्हणून पाहतो की लोचनदास ठाकूर हे लवकर काही दीक्षा देत नाही आहेत. म्हणून आपण पाहतो नरोत्तमदास ठाकूर त्यांची एक वर्ष अशी सेवा करतात की आपण कल्पना देखील करू शकत नाही आहे. बघू शकतो की राजपुत्र असतात, राजाचे पुत्र असतात. आणि ज्यावेळेस वृंदावनमध्ये आपण पाहतो लोचनदास ठाकूर राहायचे, ज्या ठिकाणी लोचनदास ठाकूर सकाळचा प्राप्तविधी उरकाला जायचे त्या ठिकाणी दररोज नरोत्तमदास ठाकूर हे काय करायचे की तिथली जागा स्वच्छ करायचे, तिथं पाणी भरून ठेवायचे. तर अशा प्रकारे दररोज ते सेवा करायचे. असं एक वर्ष ते आपल्या गुरुची सेवा केली. आणि लोचनदास ठाकूर पाहतात की ही सर्व कोण करत आहे, म्हणून ते एक दिवस काय लपून पाहतात की कोण आहे तो. आणि त्यावेळेस पाहतात तर काय, नरोत्तमदास ठाकूर. तर त्यांच्यावरती खूप प्रसन्न होतात आणि त्यांना दीक्षा देतात. तर बघू शकतो की गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी आपणाला जर काही जरी करावं लागलं तर त्यासाठी आपण तत्पर असलं पाहिजे. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो ह्या ठिकाणी जे गुरु आहेत, जे आपल्या शिष्याला अशा प्रकारे त्याचे कृपेचा वर्षाव करतायत. म्हणून एक शेवटचा आपण कथा पाहूया. तर ह्या ठिकाणी आपण पाहतो की जे धौम्य ऋषी आहेत, हे धौम्य ऋषी यांचे जे शिष्य होते उपमन्यू आणि अरुणी, हे दोन शिष्य त्यांचे शिष्य होते. आणि गुरु महाराज हे काय करतात, अरुणीला एक उपदेश देत आहेत आणि उपमन्यूला देखील उपदेश देत आहेत. आणि आपण पाहतो की हा उपमन्यू धष्टपुष्ट असतो, गायींची सेवा करत असतो आणि सेवा गुरूंच्या आश्रममध्ये राहत असतो. आणि ह्या उपमन्यूला एक दिवस गुरु म्हणतात, धौम्य ऋषी म्हणतात की हे उपमन्यू तू काय कर, तू जे उपवास करतो आता, उपवास करण्यासाठी सांगतायत. आणि उपवास करण्यासाठी नंतर ठीक आहे, गुरु महाराज म्हणतो उपमन्यू, आणि हे उपमन्यू उपवास करतात परंतु दररोजची सवय लागते ब्रेकफास्ट लंच डिनर करण्याची, त्यामुळं सण होतच नाहीये. आणि म्हणून तो काय करत असतो, पुन्हा भिक्षा मागून आपलं उदरनिर्वाह करत असतो, भोजन करत असतो. आणि गुरु महाराज पाहतात की ह्याला उपवास करायला देखू सांगून देखील ह्याची तब्येत मात्र काय होत नाही, कमी होत नाहीये. आणि म्हणून धोमी ऋषी विचारतात की तू काय खात आहेस का, उपवास करत आहेस का? ते म्हणतात की नाही गुरु महाराज, मला जमत नाही, मी काय करतो एक टाइम मी काय करतो खात आहे, एक वेळेस मी जेवण करत आहे, अशा प्रकारे सांगतायत. ते म्हणतात नाही ते पण खायचं नाही तो. आणि असं म्हणल्यानंतर मग पुन्हा जे ती टाइम होतं ती एक टाइम पण बंद झालं, आणि असं मग पुन्हा करू लागतो. आणि पुन्हा झाल्यानंतर पुन्हा गुरु पाहतात की हा याची तब्येत मात्र अजून काय होत नाही, बारीक होत नाहीये. पुन्हा म्हणतात की उपमन्यू तू अजून काय खात आहेस का? ते म्हणतात मी केवळ दूध पितोय महाराज. गुरु महाराज मी आता केवळ आता दूध पितोय, मी कुठल्याही प्रकारचं अन्न मी खात नाहीये. आणि पुन्हा गुरु महाराज नाही तुला दूध पण प्यायचं नाहीये, माझी आज्ञा आहे तुला, तू काय खायचं नाहीये, काय खायचं नाही, काही प्यायचं नाही, तू उपवास करायचा पूर्ण निर्जल उपवास. आणि असं म्हणल्यानंतर शेवटी मग उपमेनू हा दूध देखील प्यायचं बंद करतो. आणि शेवटी तो वासर दूध पिऊन झाल्यानंतर तिचे काही थानाला फेस आहे, ती फेस काय करत असतो, हा खात असतो. तरी पण गुरु म्हणतात की अजून हा काहीतरी खातच आहे. आणि त्यावेळेस मग गुरु महाराज म्हणतात तिसऱ्यांदा की तू आणखीन काहीतरी खात आहेस. ते म्हणतो आता केवळ मी फेस खात आहे. तर गुरु म्हणतात की नाही ते पण नाही खायचे. आणि ज्यावेळेस आपण पाहतो हे उपमन्यू असं म्हणल्यानंतर हे काय करतात, जंगलामध्ये गाई चरण्यासाठी दररोज जात असतात. आणि जात असताना शेवटी त्यांना इतकी भूक लागलेली असते, इतकी भूक लागलेली असते, म्हणजे काय करतात, जो बाजूचा एक वनस्पती असते झाडपाला ते खाऊ लागतात. आणि ती खातात. आणि खाल्ल्यानंतर त्याचा परिणाम आपण पाहतो, त्यांची दृष्टी निघून जाते, आंधळे होतात. आणि आंधळे झाल्यानंतर एका विहिरीमध्ये जाऊन ते पडतात, कारण काही दिसत नसतं, चालत चालत जातात विहिरीमध्ये पडतात. आणि विहिरीमध्ये पडल्यानंतर आपण पाहतो की त्या ठिकाणी ते गुरूंची स्तुती करतात आणि गुरू भगवंताकडे प्रार्थना वगैरे करतात. आणि अशा प्रकारे अनेक प्रार्थना केल्यानंतर ह्या ठिकाणी आपण पाहतो इकडं की सर्व आश्रमाला सगळ्या गायी तरी आलेल्या असतात, परंतु आपला उपमन्यू शिष्य कसं काय आला नाहीये हे गुरुला चिंता वाटते. आणि गुरु दुसऱ्या दिवशी मात्र त्या ठिकाणी आपल्या शिष्यासाठी शोधत येतात. पण त्याच्या अगोदर आपण पाहतो की त्या ठिकाणी देवतांचे जे वैद्य आहेत अश्विनी कुमार त्या ठिकाणी आलेले असतात. ते म्हणतात की हे उपमन्यू तू हे औषध खा, तुला काय होईल, पुन्हा तुला ती दृष्टी येईल. परंतु ते म्हणतो की नाही, आता माझ्या जीवनामध्ये मी पुन्हा चूक करणार नाहीये, कारण मी गुरूंच्या आज्ञेचं पालन केलेलं नाहीये, त्यामुळं मला अशी परिस्थिती आलेली आहे. आणि म्हणून ते म्हणतात मी आता माझ्या गुरुच्या आज्ञेशिवाय मी काही करू शकणार नाही. आणि तेवढ्यामध्ये ह्या ठिकाणी आपण पाहतो जरी गुरु बाहेरून जरी कठोर वागलेला दिसलं, परंतु गुरूंचं हृदय हे काय असतं, कोमल असतं. आणि ते आपल्या शिष्याला शोधण्यासाठी आलेले जंगलामध्ये, पाहण्यासाठी की माझा शिष्य तो कुठं आहे. आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस शोधत शोधत येतात, त्यावेळेस त्यांना त्या विहिरीमध्ये हे उपमन्यू आणि देवतांचे जे वैद्य आहेत अश्विनी कुमार हे भेटतात. आणि त्यावेळेस म्हणतात की गुरु स्वतः की हे उपमन्यू आता माझी तुला आज्ञा आहे, तू काय कर, हे दवा खाऊ शकतोस, औषध खाऊ शकतोस. आणि मग त्यावेळेस आपण पाहतो उपमन्यू हे काय करतात, औषध खातात. आणि पुन्हा त्यांना ती दृष्टी येते. तर बघू शकतो की एखादा व्यक्ती गुरुची कृपा अशा प्रकारे प्राप्त करू शकतो. आणि एखाद्या व्यक्तीने जर गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन केलं, त्याचाही कशाप्रकारे त्यालाही कशाप्रकारे एक समस्येतून त्याच्या जीवनामध्ये एक संकट येतं. तर अरुणीच्या जीवनामध्ये देखील आपण पाहतो अशाच प्रकारे येतं. तर गुरुनी त्यांना देखील काय केलेलं असतं, आज्ञा दिलेली असते. त्या म्हणतात की हे अरुणी ह्या वर्षी खूप आता पावसाळ्याचे दिवस आहेत. ते म्हणतात की खूप पाऊस आता कमी आहे आणि आपणाला आता काय करायचं आहे, पाणी बांधाला आपल्या साठवून ठेवायचं आहे, बांध आपणाला घालायचा आहे. आणि म्हणून हे अरुणी काय करतात, दिवसभर आपल्या गुरूंच्या आज्ञेचं पालन करण्याचा प्रयत्न करतायत. परंतु ते जितकं पाणी अडवण्याचा प्रयत्न करतायत तितकं पाणी काय होतं, ते निघून जातं, थांबत नाही पाणी. आणि शेवटी ते काय करतायत, स्वतःच त्या नदीवरती त्या बांधावरती झोपलेले असतात आणि पाणी अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. आणि इकडं गुरु म्हणतात की माझा शिष्य जो आहे अरुणी हे देखील आला नाही, ते कुठं आहे आणि हे पाहण्यासाठी येऊन ते देखील बघतायत. तर काय, तो पूर्ण गुरूंची आज्ञा पालन करण्यासाठी स्वतःला पूर्ण त्यांनी काय केलेलं आहे, झुकून दिलेलं आहे. तर ह्या कथेतून बघू शकतो की गुरुला आपलं त्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. म्हणून आपली जोपर्यंत आपली भावना किंवा आपलं शरीर मन धन गुरूंच्या चरणावरती आपण जोपर्यंत समर्पित करत नाहीये तोपर्यंत आपण गुरूंची कृपा ही प्राप्त करू शकत नाहीये. आणि म्हणून आपण पाहतो ही भौतिक जग आहे, ही भौतिक जग आहे अंधकार आहे. म्हणून आपण म्हणतो ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन श्लाघया चक्षुरुं मिलितु मने तस्मै श्री गुरुवे नमः. हे गुरु महाराज, ही जी ह्या भौतिक जगातून ह्या अंधकारातून मला काय करा, मला दिव्य दृष्टी द्या, जेणेकरून मी चक्षु मला प्रदान करा, हे या भौतिक जगाचं मी काय करेन, त्याग करेन. तर ह्या भौतिक जगामध्ये आपण पाहतो की गुरुची कृपा हे फार महत्वाची आहे आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी. आणि जोपर्यंत एखाद्या जीवाला आध्यात्मिक गुरुची कृपा प्राप्त होत नाहीये तोपर्यंत त्याला भगवंतांची कृपा कधी प्राप्त होत नाहीये. म्हणून तो कितीही विद्वान जरी व्यक्ती असला, किती सगळा शास्त्र वेद पुराण सगळे जरी पाठ असले, पण एखाद्या व्यक्ती ज्यावेळेस गुरुचा अपराध करतो, वैष्णव अपराध करतो, तर त्याला कधीही भगवंतांची किंवा गुरुची कृपा मिळत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की उद्या गुरुपौर्णिमा आहे आणि त्यामुळं अनेक लोक काय करतात, आपल्या गुरूंची पूजा करत असतात, आपली श्रद्धा आपली निष्ठा तन मन धन गुरूंच्या चरणी अर्पण करतात. म्हणून आपण देखील हे जी संपूर्ण जी संस्था आहे जगभरामध्ये कार्य करते, तर आपण देखील आपण काय केलं पाहिजे, आपल्या गुरुची समर्पित भावनेने आपण सेवा केली पाहिजे आणि गुरूंची आपण कृपा प्राप्त केली पाहिजे. हरे कृष्ण. तर कोणाला काही प्रश्न काही टीका विचारू शकता. अच्छा, लोकनाथ गोस्वामी का, अच्छा सॉरी मी काय वेगळं बोललो होतो का, अच्छा सॉरी लोचनदास ठाकूर. तर नरोत्तमदास ठाकूरांचे जे गुरु आहेत ते लोकनाथ गोस्वामी आहेत, तर मी चुकून लोचनदास ठाकूर म्हणलेलो होतो. हरे कृष्ण, थँक्यू. तर या ठिकाणी आपण थांबूया, खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय.